Yeah. Amaral, यांच्या प्रवचनातील वाक्य. सर्व कृषीच्या दृष्टीने आपण आणि आपला प्रयत्न अगदी कष्ट करायचा आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने निमित्त मार्गावर आहोत. म्हणून आपल्या आयुष्यात आपल्या वाट्याला येणारी चांगली आणि वाईट करणे ही ईश्वराचे मनोगत आहे हे समजावे. या वाक्याचा अर्थ मुक्त कसा घ्यावा आहे. आपण संत वाङ्मयाचं वाचन करत असतो, संतांची किंवा भगवद्गीता अध्यात्मिक ग्रंथ आपण वाचन करतो, कुणाची वेगवेगळी वचन आपल्या वाचण्यात सामील होत आहे आणि त्याच्यातून काही वेळेला आपल्याला त्याचा अर्थबोध होत नाही. या वाक्यामध्ये संतांचे काय म्हणायचं आहे हे आपल्याला कळत नाही. आणि असे मनामध्ये आलेला विचार किंवा संख्या आपल्याला कसं कौतुक राहतात. जसं आपण खऱ्या करून आपण आपल्या मनातला विचार शंका आपल्याला बरं वाटत आणि त्या दृष्टीने खाली प्रसंगाचा जो प्रश्नोत्तराचा कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये आपण याच्याकडे जो प्रश्न विचारून तो खरा आपण उत्तर विचारतो. काही कॉमेंट सांगितलं की प्रश्न जे विचारले जातात तसं मात्र हे नाही कारण आपल्या इथे साधन मंडळी आहेत आणि याच्यातून नेमकं जे परमार्थाची गोष्ट आहे जी आपल्याला कळत नाही आणलेली आहे ती समजून घेऊन आपण पुढे साधण्याच्या दृष्टीने कसं पुढे जात आहे अशा तऱ्हेने सगळेजण आपण विचार करणार आहोत. हा जो प्रश्न तुम्ही विचारलेला आहे की सुंदरकर महाराजांच्या प्रवचनाचं एक वाक्य त्यांनी उद्धृत केलेलं आहे की भगवंतांनी जी सृष्टी निर्माण केलेली आहे त्याच्यामध्ये आपण ज्याला आपण असं म्हणतो ज्याला आपण मी असं म्हणतो अगदी कष्टदायक आहे आणि जे काही आपण कर्म करत असतो आणि त्याच्यातून आपण काही अचिव्हमेंट केल्या आपण काही मिळवलं आपण कर्तृत्व लागलो असे काय 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 म्हणत असतो तर ते अगदी म्हणजे जसं एखाद्या समुद्र किनाऱ्यावर गेल्यानंतर एखादी वाळूचा कण आणि ती समुद्र किनाऱ्यावर पसरलेली वाळू त्याचं प्रमाण जसं असावं तसं वास्तविक पाहता आहे. पण अहंकार आपल्या ठिकाणी दुराच्या ठिकाणी अहंकाराची जी गोष्ट आहे ती आपल्याला स्वतःला देहबुद्धीच्या अंगाने मनाच्या अंगाने खूप मोठी अशी करत असते. पण जगांच्याकडे गेलं पत्नींच्याकडे गेलं तर आपल्याला लक्षात येतं की आपण ज्याला मी असं म्हणतो ते वास्तविकता अगदी नाहीच आहे असं स्पष्ट आहे. आता आपल्याला कधी कमी जाणार ते नेहमीच जाणवतं असं नाही. स्वामी महाराजांची म्हणायचे की एखादी गुरुजींनी एखाद्यांच्या प्रौढ वयामध्ये अभियानाच्या मुद्दा असेल आणि शून घटामध्ये आले की ते म्हणते की या घरामध्ये मी जेव्हा आले तेव्हा काहीही नव्हते आणि मी आले या सगळ्यात त्यांनीच त्यांचा संस्कार की उभारलेले असं ते सांगायचे. म्हणजे आता जो अहंकाराचा भाव then the root of the power of the divine action. आणि हाच आपल्याला वाटत करता अडथळा जो बंधनात्मक असा असतो. म्हणून संत सांगत असतात की आपल्या वाक्याला आणि जी कर्म आहे ती कर्म मी करतो या भावनेंनी न करता भगवंतांनी आपल्याला ही कर्म सोपवलेले आहे आणि त्याच्याच शक्तीने मी हे कर्म करतो आहे. समर्थ असं म्हणतात मी करता आणि तो मनसी त्याची कष्टी नाही. राम करता मनसा पावती ज्याचं तुमची करता पाव. म्हणून अहम कर्तृत्वाचा भाव आपल्यातून दुःख जाईल तितकी कर्म सहज करतील आणि अशी सहज करतील कर्म तेव्हा भगवंताला अर्पण होते आणि भगवंताला अर्पण झाल्याची खूण म्हणजे आपण शांत प्रसन्न समाधानी आनंदी असं जीवन आपण सहजपणे व्यक्त करू शकतो. पण अहंकारामुळे हे जमत नाही आणि अहंकारामुळे आपण सतत खाली देत असतो. म्हणून हे या वर्षामध्ये गोंधळीचे मार्गाने सांगितलेलं आहे की आपल्या वाटेला जी कर्म आहे ती कर्म करणारे आपण केवळ निमित्त मात्र आहोत आणि कर्म आपलं वाटेला जे आहे ती ईश्वराचं मनोगत आहे. ईश्वराच्या मनामध्ये जे आहे त्याप्रमाणे आपण ही कर्म करायची आहे. अर्जुनाचं देखील जे झालं होतं की त्याला वाटत होतं की हे युद्धासारखं घोर कर्म माझ्या वाट्याला आलेलं आहे आणि मी युद्ध केलं तर जे सगळे समोर उभं राहिलेले तुमची स्वजन जे आहेत त्या स्वजनांना मला मारावं लागणार आहे आणि त्यामुळे मला पाप लागेल. मी मारणार आहे हे मरणारे आहेत अशा तऱ्हेच्या त्याच्या ठिकाणी जे पाप भावना अशा तऱ्हेची भावना जी त्याच्या ठिकाणी मी मारणारा आणि हे मरणार याच्या तऱ्हेची कर्तृत्वाची पण अजून मोठा वीर होता. मी मरणारा असं त्याला वाटत नव्हतं तर मी युद्ध करणारे मी यांना मारणार अशा तऱ्हेचं त्याच्या ठिकाणी निश्चित अशा प्रकारची सौंदर्याचा युद्धाचा जो भाव असतो तो निश्चित त्याच्या ठिकाणी होता. पण त्या अंगाने जो त्या युद्धाचे जो परिणाम होते त्या परिणामांना जबाबदार घेऊन हे पापकर्म जे आहे त्या पापकर्माला मी जबाबदार असेल अशा तऱ्हेचं त्याला जे वाटत होतं त्यामुळे भगवंतांनी केवळ त्याला विश्वरूप दाखवलं आणि विश्वरूप दाखवल्यावर त्या विश्वरूपामध्ये ते सगळे कौरवांचे वीर पांडवांचे कर्तवीर देखील त्या विश्वरूपाच्या मुखामध्ये प्रवेश करत आहे असं त्याला दिसलं आणि तो घाबरून गेला. त्याला वाटत की हे प्रवेश करतात त्याच्याबद्दल आपण पण जाणारच आहोत अशा तऱ्हेने भयाची भावना त्याच्या ठिकाणी निर्माण झाली आणि त्यांनी शेवटी भयाकुळ होऊन त्यांनी भगवंतांना विचारलं की तुम्ही कशातच आहे काय आहे तुमची प्रवृत्ती काय आहे कशाकरता तुम्ही हे करताय. तुला भगवंतांनी उत्तर दिलं कारोपी लोक स्वयं प्रवृत्त हो लोकांसमा हरतून ह प्रवृत्त आहात तुमच्याही स्वाम न भविष्यामुळे सर्वे निमित्त मात्र भगवंत हाच शब्द भगवंतांनी त्याच्यामध्ये वापरलेला आहे. म्हणजे भगवंतांनी जो वापरलेला शब्द गजेंद्र महाराजांनी आपल्याला सांगितलेला आहे असं गजेंद्र महाराज जास्त ते कवी संत जे सांगत असतात ते भगवंतांनी सांगितलेलं वेदांनी वेदांच्यामध्ये संपूर्ण सांगितलं तेच संत सांगत असतात. संतांची वचनं जी असतात ती शास्त्राला धरून असतात. त्यामुळे कर्म करत असताना आपण मन काय घ्यायचा तर आपल्या बाजूला कर्म आपण मी करतो अहम त्या भावनेनी अहम कर्तृत्वाच्या भावनेनी न करता ती ईश्वराला पण बुद्धीने करावी. फलाच्या आशेने कर्म करू नये फलाकडे थोडस कानार गोळा करून तरी फल हे मिळणारच असतात असं म्हणतं की सर्वांचे दोन फळ असतात, एक अंतरफळ असतं आणि एक बाह्यफळ असतं. बाह्यफळ बऱ्याच बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून असतात, पण हेतू जो कर्माचा जो असतो, हेतू जर वाईट असेल तर त्या कर्माचं जे अंतरफळ आहे ते अंतरफळ जगडता संताप असमाधान अशा तऱ्हेने आपल्याला अस्वस्थता ही अंगाने आपल्याला मिळते. तर जर चांगल्या हेतूने आपण जर कर्म करत असू तर त्या हेतू चांगल्या हेतूमुळे आपल्याला जे कर्म जे आहेत त्या कर्माचं फळ अंतर फळ जे आहे ते समाधान शांती तृप्ती अशा तऱ्हेने आपल्याला मिळतं. त्यामुळे ही जी फळं आहेत ती फळं मिळणार मिळतच असतात, पण त्या फळाच्या हेतूची कर्म तू करू नको असं भगवंत सांगतात. ही कर्मयोगाची जी युक्ती आहे ती कर्मयोगाची युक्ती एकत्रिने ज्या शास्त्रामध्ये गोंधळ महाराज आपल्याला सांगतात. आपण काय ते वाक्य त्यांनी सांगितले ते बघू. करोड सृष्टीच्या दृष्टीने आपण आणि आपला प्रयत्न अगदी सत्पदार्थ आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने निमित्त मात्र आहोत. सत्पदार्थ आहे म्हणजे खऱ्या अर्थाने निमित्त मात्र आहोत, म्हणून आपल्या आयुष्यात आपल्या वाटायला चांगली अगर वाईट करणे ती ईश्वराचे मनोगत आहे असे समजा. आता आपल्याला वाटत की याच्यामध्ये वाक्यामध्ये वाक्य जर जसंच्या तसं जर सुदृढ जर केलं असेल तर याच्यामध्ये जे म्हणलंय की चांगली अगर वाईट करणे, कारण मग वाईट कर्म हे ईश्वराचं मनोगत कसं तर सत्कृष्टी वाईट वाटणार आहे असं आपण त्याला म्हणू. की जसं अर्जुनाचं जे कर्म होतं ते सत्कृष्टी असं त्याला वाटत होतं की अशा तरी मोठा संहार घेणार आहे, म्हणून सत्कृष्टी काही कर्म असे असतात की वाईट आहेत असं वाटतं, पण त्याचा हेतू जो आहे त्याचा जो उद्देश जो आहे तो कल्याणाचा जर असेल चांगला जर असेल. काही वेळेला काही संत जसं आपण सिद्धपुरुषांची काही वेळेला चरित्र वाढतात, जसं अक्कलकोट स्वामी महाराज स्वामी समर्थांचं किंवा गजानन महाराजांचं जेव्हा त्यांची असतो त्याच्यामध्ये ते काही जणांचं दगड फेकून मारायचं. तर आता हे तंत्र जे कर्म आहे अशा तऱ्हेची कर्म करणं तर आपल्यासारख्या आध्यात्मिक दृष्टीने असं हे काय होत आहे दगड फेकून मारतात, पण ज्याला तो दगड लागला त्याचं कल्याण झालं असं पुढे निरीक्षण आलं. त्याच्यानं चमत्कार भाग तोडून द्या, पण त्यांचा जो हेतू आहे कर्म करण्याचा सहज कर्म आहे आणि त्याच्यातून कल्याणाचा भाव आहे तर कल्याण त्याच्यातून निर्माण होत. त्यामुळे हे जी कर्म आहेत सकृत्तर्शनी जरी वाईट वाटली भगवद्गीतेमध्ये यानंतर असं म्हणले की क्रिया कठोर खरी त्यांची करावी जरी कठोर वाटली की खरी आई मुलगावर वागत असेल अभ्यास करत नसेल आणि ती त्याला दोन झपाटे घातले की त्याला रागवली बाकी कोणता क्रोध ही जी गोष्ट आहे हे तसं वाईट कर्म आहे, पण ते कर्म ते मुलाच्या दृष्टीने कल्याण असतात चांगलं आहे. त्यामुळे अशा तऱ्हेची काय वेळेला रागवणं हे देखील ईश्वराचं मनोगत आहे असं गोंधळकर महाराजांना म्हणायचं आहे. त्यामुळे या वाक्यामध्ये आपण असं बोध लिहिला की कर्मयोग जो आहे तो कर्मयोग आपण निमित्त मात्र आहोत, ईश्वराच्या शक्तीने आपल्या हातून कर्म घडत आहे अशा तऱ्हेने आणि खालची अपेक्षा न ठेवता आपण कर्म करावी असं एका तरी कर्मयोगाच्या उपदेशाचा बोध या एका वाक्यामध्ये गोंधळकर महाराजांनी केलेला आहे. त्याच्यापासून जो खर जो निर्माण होणार आहे त्याचा जो परिणाम निर्माण होणार आहे तो परिणाम सांगतो की त्याचा हेतू काय आहे. त्यामुळे हेतू त्याचा सुद्धा असेल तर ते कर्मचारी स्वयं तरी त्याचा दोष त्याला लागायचा. जसं असं म्हणतात की वेळ वेळामध्ये ते कर्म घडतं, ते वेळामधलं कर्म त्याला बाधत नसतं, कारण त्याला वेळ लागलेला आहे. विचार केला तर त्यांनी जे म्हणले की चांगली किंवा वाईट कर्म हे ईश्वराचे मनोगत आहे. आता वाईट कर्म आपण करणं ईश्वराचं मनोगत आहे म्हणून मी वाईट कर्म करतो असं त्याच्यामध्ये आपण दृष्टिकोन.
Thank you. मात्र पत्नी सहा वर्षा तर सात वर्षाचा असा नाही. अभ्यासी कल्पना आहे की मुलगा 16 वर्षांचा असला पाहिजे. कारण 16व्या वर्षी आपण लहान असतो असं म्हटलं 14व्या 13व्या वर्षापासून देखील म्हणू शकतो की त्या वयामध्ये जर आपल्याला लहान समजत असताना आपल्याला सगळं समजत असत आपण प्रत्येकाने आपलं लहानपण आठवलं तर आपलं लक्षात येतं की लहानपण देखील आपल्याला सगळं समजत असत म्हणजे या वयामध्ये त्याच्यापेक्षा लहान नसतो. त्यामुळे 15, 16, 17व्या वर्षी समुद्र झाला तर ती भाग्याची गोष्ट आहे असं मला वाटतं. त्याचं महत्व हळूहळू श्रवणाने समजतं. तसं जसं श्रवण होईल तसं तसं आणि त्याचं म्हणजे ध्यान होईल तसं ध्यानाध्यान करणाऱ्याचं महत्व समजतं. अनेक वर्षांपासून नियमित आम्ही करतो आहे याची कामगार लहानपणी अनुग्रह झाला आता मी म्हणतो की 16 हे लहान मुले नाही. माझी कल्पना आहे की जेव्हा 16-17व्या वर्षी अनुग्रह झाला प्रश्न आहे ते लहान मुलं नाही समस्त मुलांचे मग त्या समजा त्याला लहान स्वराज्याची शपथ 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी वयाच्या 16व्या वर्षी 16 हे लहान मुलं मात्र त्या वयामध्ये जगताचा अनुभव आलेला नसतो. जास्त भावना मग असा तिथला असतो आणि तो परमात्माचा अतिशय पोषक असतो. कारण जगताचा अनुभव यायला सुरुवात झाली एक पाय माग अशी परिस्थिती येते परिस्थिती परमार्थिक परिस्थिती जर जगायची असेल तर जो मागचा पाय आहे त्या मागच्या पायाला पुढचं पाय मिळवण्याची प्रवृत्ती पुढच्या वयात होते आणि या वयामध्ये पुढे टाकलेलं पाऊल माग घेण्याची प्रवृत्ती नसते. त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझं ध्यान पटकन नसतं ते नेहमी पाहिलेलं आहे. तुझं ध्यान पटकन लागतं आणि चांगलं लागतं माझं लागतं आलेलं आहे. मन विचार होत आणि मग नवीन श्वास घेतले जातात सोडल्याचं लक्षात येत नाही किंवा त्या आयुर्वेदाने सोडला जातो आहे असं लक्षात येत. ध्यानात आनंद शांती मिळते असं देखील स्पष्ट लक्षात येत. आता गोष्ट अशी आहे की फार दीर्घ बैठक जर केली तर ही शांती नंतर कमी होते. त्याचं कारण ध्यान ही वृत्ती आहे. ध्यानाला बसताना कधी ध्यानाला बसू असं जेव्हा होत तेव्हा ध्यानाची वृत्ती निर्माण झालेली असते आणि त्या वस्तूमध्ये ध्यानाला साधत. मलाही असा अनुभव आहे की आता आपण ध्यानाला बसलंच पाहिजे असं वाटायला लागतं आणि ध्यानाला बसतो तर ध्यान ही समाधी देखील वृत्ती आहे आणि वृत्ती येते आणि जाते. तसं ध्यानाची वृत्ती देखील खाली येते. असं असल्यामुळे ध्यानामध्ये आपण निर्विचार आणि सुधाकाशामध्ये रमून राहिलेला असताना देखील आपण एखादी वृत्ती उठते आणि खाली उतरतो आपल्याला महासारखं वाटायला लागतं. किंवा दुसरं म्हणजे जे समाधान सांगून मिळवतो ते सातत्याने ते समाधान मिळवत असताना याच्यापेक्षा अधिक समाधान आता मिळणार नाही आणि त्या समाधानापाशी त्याची तृप्ती होते आणि तो खाली बरोबर आहे असंच माझी असंच. पण जास्त वेळ जर ध्यानाला बसलं याची अडचण अशी आहे की जास्त वेळ जर ध्यानाला बसलं तर ध्यानाची वृत्ती सुधारल्यामुळं परत ती वृत्ती आणता येत नाही. त्यामुळे तुम्हाला पण माझा एक सल्ला असा आहे की महिन्यातून अथवा दोन महिन्यातून एकदा दोन तीन तासाची कसरत सांगा. महिन्यातून एकदा किंवा दीड महिन्यातून एकदा तुम्ही सगळ्याच करून मुलांनी दोन तासाची कसरत करावी. तसंच दोन तास किंवा तीन तास सतत नाम घ्यावं, पण ते दोघांनीच बसावं, एकाने सांगावं, दुसऱ्याने घ्यावं. दुसऱ्याने जे घेतलेलं असतं ते सांगितल्यासारखं असतं, त्यामुळे सगळ्यांनी घ्यावं. अशा प्रकारे त्याची नाम घेत आहेत आणि असे दोन अथवा चार अथवा पाच जण मिळून दीर्घ बैठक, कारण दीर्घ बैठकीचा अनुभव हवा असं मला साध्या तासात समाधान होतं खरं आहे, कित्येकांचं होत. पण दीर्घ बैठकीमध्ये माझ्या लक्षात आलेली गोष्ट अशी की ध्यानाची गोष्टी खाली येते, मन परत चंचल होतं, विचार उठायला लागतात, नको ते ध्यान असं वाटायला लागतं, दुखावं असं वाटायला लागतं. कधीही जर बसला तर पगाराने ते मन परत शांत आणि परत ज्या कारणाकरता अर्धा तास लागलेला असतो असं मन अस्वस्थ होऊन परत ध्यान लागायला लागलं तर पाच पाच सात सात मिनिटात चांगलं ध्यान असे अनेक आवर्तन होऊ शकतात. त्यामुळं कधीही सध्याच्या परिस्थितीमध्ये मला ध्यानाची बैठक म्हणावी तशी वाढवता येत नाही याचे फार दुःख वाटते. पण मला अर्ध्या तासाची बैठक सुरते असे लक्षात येते. ध्यानाचा अभ्यास व्यवहारशाही देखील चालू ठेवायचा मनापासून प्रयत्न करतो, पण नेहमीच ते साध्य असं नाही. रोज रात्री परमेश्वराला मला शेत विचारापासून सोडव अशी कर्मवून प्रार्थना देखील करतो. असा प्रश्न आहे, मला तरी असं वाटतं, मला तरीही पाहिजे, तरीही असे वाटते की ध्यानाचा किंवा साधनेचा परिणाम चालला जातो आहे का, म्हणजे चांगलं ध्यान वगैरे शांत वाटते तरी आवश्यक योग्य तेवढा परिणाम साधला जातो आहे का, कसं कमी चालला जातोय, काम क्रोध लोक विचार अजूनही पाठ करत नाही, काय करावे, काम क्रोध आणि योग वगैरे सुरळ असं सांगितलेलं आहे. अगदी लहान मुलांमध्ये देखील आहे राधा आणि रमा यांच्या वयामध्ये दोन महिन्यांचा अंतर आहे, तरी देखील एका वस्तूसाठी एकच वस्तू प्रोटीनांची हवी असणं अथवा तिच्या हातातली मोठी वाटणं आणि आपल्या हातातली लहान वाटणं हे ते स्वामीजी म्हणायचे की अजूनही काही काही वेळी मुलांनी आता खेळावं म्हणून एकाच खेळाचे दोन तुकडे केले प्रभूंच्या हातात दिले, तिला ते कमी जास्त करायचा नसतो. पण त्याला लक्षात येतं की आपला जीवन नेहमी कमी आहे, तो आपल्या हातातल्या खेळाचा तुकडा फेकून देतो आणि फुकान पसरतो असं असं स्वामीजी म्हणायचे. हे तेव्हापासून ते मागं लागलेले आहे म्हणून सांगितलेले आहे. ते विचार इतके सगळं त्यांनी पास करणारे नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी निरूपण केलेलं आहे तर ते साधनेचं निरीक्षण केलेलं, साधनेच्या वेळेस ते जातात आणि मग नंतर त्याचे परत पूर्ण त्या मांडोटी बसतात हे कोणालाच करत नाही. पण हे जे काम क्रोध लोक आहे त्यांना दिशा नंतर नंतर विवेक आणि साधना पक्की ज्याला दिशा मिळू शकते. काम संपूर्ण जात नाही, काम जात नाही म्हणून क्रोध जात नाही. आणि लोक ही एक स्वतंत्र संस्था आहे, त्याच्या बुद्धीशी निगडित आहे. असं असल्यामुळं काम क्रोध लोक यांना ते आपण त्यांना आपल्यावर खेळवतो आहोत असं नंतर स्वामी स्वरूपानंदांचा संपूर्ण खगोलता कशाला मदत होतो त्याला असे वेगळा या बाळानो चाल पिदळा खेळा अशी चाकी दिसली आहे. याचा अर्थ असा आहे की स्वरूपानंदांच्या ठिकाणी ते खवळून उतरत होते, त्यामुळे उपचार नाही असं नाही. हे असणं आणि वेळेवरी निर्माण होणं, त्याची योग्य व्यवस्था असणं, काम म्हणजे न्याय धैर्य असा काम हा शास्त्रातही मान्य आहे. तो अशा प्रकारचं काम ईश्वराची विभूती सांगितलेली आहे. निष्कारण निर्माण होणारा जो काम आहे तो मात्र साधकाला साधण्याचा वापर त्यांनी उभ्या कधी करणार नाही. काम क्रोध लोक व्यवस्था लावणं, आपण काम क्रोध लोक एकापेक्षा वेगळे आहोत आणि आपलं स्वरूप लक्षात घ्यावं, अशा प्रकारे तिसऱ्या अध्यायाचा शेवट केलेला आहे. एका बाजूला ज्यांना होता होईल तेवढं निरस्त करावं आणि दुसऱ्या बाजून तोच मी आहे अशी खुदात बांधून तोच मी अशा प्रकारचं दृढ निश्चय करावा. तरीही काम क्रोध राहतात, तरीही काम क्रोध राहतात, पण ते काम क्रोध आता पोटाच्या आडी येते अशी पुढची परिस्थिती होऊ शकते. असं असल्यामुळं आणि तरुण वयामध्ये काम क्रोधांविषयी आपण सावध आहोत की दुष्कळ आहे हा प्रश्न वाचून मला समाधान मिळालं असं मी सांगते. तसंच ध्यानात आपल्याला जे काही शांती मिळते असं दिलेले आहे त्यामुळे मला समाधान दिले जाणे आपली कर्म सुधारून संकल्पपूर्वक सर्वत्र परमात्मा पाहण्याचा निर्मळ अभ्यास करत हळूहळू त्या कामकृत्यांची व्यवस्था चांगल्यात चांगली लावण्याचा प्रयत्न करायचं कारण नाही असं मी सांगतो. जर सावध असेल आणि सावधपणाने या गोष्टींकडे पाहत असेल तर तो आज ना उद्या व्यवस्था लावू शकेल असं मला
वाटतं. त्यामुळे कृष्णपूजनच्या कार्यक्रमामध्ये अभंग थोडासा लवकर येईल का समजून दोन प्रश्न काही प्रश्न असणार स्वामीजी म्हणजे झाल्यानंतर तू एक प्रश्न मला गुप्त गोष्ट या प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमाच्या विषयी सांगतो की बऱ्याच वेळेला तिथे प्रश्न आलेले नसतात. मग प्रश्न नाही तर मग हा शिक्षणाचा कार्यक्रम होणार का तर तो व्हावा म्हणून प्रातिनिधिक स्वरूपाचं प्रश्न काढण्याचं काम खरोखर ते आपल्याला खूप उपयोगी असे प्रश्न असतात आणि आता जसं मंदिराचा प्रश्न आला तसे प्रश्न येतात देखील. हे सांगण्याचा उद्देश आणि हे गौरवस्पद करण्याचा उद्देश असा या आत्ताचा माझ्या हातात जो प्रश्न आहे तो त्यांचाच प्रश्न आहे. जे प्रातिनिधिक स्वरूपाने विचारतात त्यांनी स्वतःच प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न असा आहे की नाम विचारांचे वजन सांगताना आनंदाची अनुभूती येते, आनंद अनुभव येतात. आपण विद्यार्थ्यांना भजन सम्राट असं म्हणतो आणि बऱ्याच वेळेला आपण भजन आपण त्यांच्या पाठोपाठ म्हणतो आणि ते सांगत असताना त्यांना जे भाव बऱ्याच वेळेला पाहिजेच आहे. परंतु ते सांगतात की आनंद असून येतात त्यावेळेस स्वतःची आठवण राहत नाही, आपली स्वतःची सुद्धा आठवण नसते. या अवस्थेला काय म्हणाल याचं तुम्ही म्हणलेलं आहे आणि ही अवस्था पुराव्या दिसते व पुन्हा प्रकृतीवर यासाठी काय करावे असा त्यांचा हा प्रश्न आहे. जसं जेव्हापासून शहरामध्ये यायला लागले आणि सत्यसनी महाराजांची भजनाचे सांगतात आणि हळूहळू या भजनांच्या अंगाने कसं त्यांच्या म्हणजे भावामध्ये परिवर्तन होत गेलं हे आम्ही सर्वांनी आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. अत्यंत भावपूर्ण अशा तऱ्हेने ते भजन सांगत असतात आणि सांगत असताना रावळ पावळ राम असं सांगत असताना एकदम ते थांबून जाणार आणि भजन तर पुढे सांगावं लागतं. त्यामुळे त्या स्थितीमध्ये ते त्यांना निर्मून स्थिती निर्मून खूप पुढे त्यांना ते भजन सांगावं लागतं. पण त्या स्थितीमध्ये त्यांना जी अनुभूती येते ती आनंदाची अनुभूती येते आणि त्या ठिकाणी आपण देखील नाही अशा तऱ्हेची स्थिती त्यांना प्राप्त होते. की एका तरुणी भजनाच्या वेळेला निराळी भावावस्था आहे. आपण देखील त्यांच्या पाठोपाठ जेव्हा भजन म्हणत असतो ते केव्हा केव्हा असं वाटतं की भजन म्हणण्याचं थांबून आपण ध्यानामध्ये किंवा त्या अवस्थेमध्ये शांत अवस्थेमध्ये आता आपण जातो. आपण जास्तवेळ थांबू शकतो पण ते जास्तवेळ थांबू शकत नाही कारण त्याचं भजन पुढे टाकायचं. तर मी एका प्रकारची भावावस्था आहे स्वामी स्वरूपांचे म्हणतात की रंगाच्या कीर्तनी जागेच्या समाजी होते योग सिद्धी आपे आपण एका तऱ्हेने त्यांना स्वामीजींचा अनुग्रह झालेला आहे आणि ध्यानाचा देखील ते अभ्यास करतात. त्यामुळे अशा तऱ्हेने भजन सांगत असताना किंवा म्हणत असताना अशा तऱ्हेची अवस्था येणं हे स्वयंभर त्या भावामध्ये सद्रूप करून मन नीट म्हणून जातं आणि त्या ठिकाणी आपलं आपण कुठे आहोत हा भाव देखील त्या ठिकाणी संपून जाईल. तो आपल्याला ध्यानामध्ये काहीतरी कण असा अनुभवायला ध्यानामध्ये देखील आपल्याला अत्यंत खोल असं ध्यानामध्ये आपल्याला अनुभवायला येतो. पण ध्यान हे काम म्हणून ते सांगत असताना किंवा म्हणत असताना अशी अवस्था येते आणि थोडा वेळच टिकते असं तुमचे म्हणते आणि परत प्रकृतीवर येणार याचा असं विचार किंवा परत पुढे भजन सांगायचं तिथे नाम घ्यावं असं तरी वृत्ती येते. ही जी भावतन्मय अशी जी अवस्था आहे ती ठिकाणी असं स्वाभाविकपणे वाढणं अति स्वाभाविक आहे. पण भजन सांगत असताना तर ही तिकडं कारण ते सांगण्याचं प्रयत्न त्याने मग भजनाचा काय धर्म पुढे करावा असं एक गोष्ट आहे. तुम्ही तिकडची करणार स्वामीजींनी जी ध्यानाची साधनं सांगितलेली आणि त्याची ती करतच आहे त्या ध्यानाच्या साधनेमध्ये जास्तीत जास्त आपल्याला कुठेतरी खोल अशा तरी आपल्याला ध्यानामध्ये ध्यान करता येईल. हनुमंतीने ध्यान केल्याने ध्यान झाल्यानंतर अनेक जणांच्या अंगाने ती अवस्था जर किती जास्तीत जास्त शिकवता येईल त्याचा ते अभ्यास करतच त्याने करतच आहे आणि आपण देखील तसंच प्रयत्न करतो आहोत. त्यामुळे हे अनुसंधान जितकं जास्त वापरत आहे तितकं प्रकृतीवर येणं विचार येणं हे कमी होईल आणि ही अवस्था आपल्याला इतर वेळेला जो शिक्ष आहे तो आनंद ते समाधान आपलं शिक्ष आहे असं निश्चित अनुभूती तसंच अनुभव
माझ्या मध्ये आढळलेला पक्षी पण वाचवण्याचा प्रयत्न होतो. पायाखाली मात्र शिवसेना सुद्धा पावली जाते. त्यामुळे पापात्मक पुण्य व पुण्यात्मक पाप या संबंधीची ज्ञानेश्वरी मधील खोटी असते. स्वामीजी कृपया पुण्यात्मक पाप व पापात्मक पुण्य म्हणजे नेमके काय हे कृपया समजावून सांगाल का? प्रश्न गोष्ट नसल्यास कृपया क्षमा करा. ज्ञानेश्वरी महाराजांची खोटी असत पापात्मक हे पापे नरकात जाईल ते पुण्यात्मक हे पापे स्वर्गा येऊन ते मग मासे जेणे काढून होते शुद्ध पुण्य पापात्मक पाप असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि पुण्यात्मक पाप असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जर थोडा वेगळा पापात्मक पुण्य आणि पुण्यात्मक पाप असं विचारायचं पापात्मक पाप स्वामी म्हणायचे की छोट्या स्वामीच्या कृपा झाली आहे त्यांना बदल त्याचा अनुमान करणं अपमान करणं औदृत्य राखणं हे पापात्मक पाप आहे. आपल्याला आपल्याला मारा झाल्या याबद्दल इथं बोलायचं काही कारण नाही. खरोखर पापात्मक पाप आहे पण साधकाच्या पक्षात खोटं बोलणं हे पापात्मक पाप होत आहे. दुसऱ्याला फसवणं हे पापात्मक पाप आहे. आपल्या स्वार्थाकरता म्हणून एखादी गोष्ट स्वार्थाकरता प्रवृत्त होऊन करणं चुकीच करणं ते पापात्मक पाप आहे असं आपल्याला साधूसाधी समजलं. कारण कधीतरी असं होतं की थोड्या व्यावहारिक लाभासाठी म्हणून आपण साधत असतो तर चुकून गैरवर्तनासाठी आपण तयार असतो आणि ते कोणाच्या लक्षात येऊ नये अशी आपली फार इच्छा निमुखपणे उत्सुक करून ठरवं असं साधन असला तरी त्याला वाटायची शक्यता असते. लपविता खरे घेतलं नाही ते मात्र आहे पण खरं आहे ते लपवता येत नाही ते आज ना उद्या लोकांना समजतं. लोकांना समजतं तसं अशा कृत्यांमुळे आंतरव्यक्तिक घडतं. मला नेहमी असं वाटतं दुष्टतेमुळं आंतरव्यक्तिक खोटेपणाने वागण्यामुळं अंतर्व्यक्ती होतो. आपल्या अंतरावर परिणाम होतो मनावर होतो बुद्धीवर होतो चित्तावर होतो आणि असा परिणाम झाल्यामुळं ते संस्कार झाल्यामुळं आपण पुढचं कर्म देखील त्या पद्धतीने करायची शक्यता म्हणून नसवणूक कधी करू नये खोटं कधी दिली नाही याचं कारण त्याचा आपल्या स्वतःवर परिणाम होतो. आणि मग तो हळूहळू फसवणारा बनून जातो खोटारडा बनून जातो असं पापात्मक पाप आणि पुण्य ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सर्वसाधारणपणाने ज्ञानेश्वर महाराजांनी नरक म्हटले तो नरक नेत्यावर काय बसला असून ते होतो पण लोकांनी आपला खोटेपणा उघडा पाडणं हा नरक आहे. लोकांना आपली दुष्टता करणं आणि लोक आपल्याला टाळायला सुरुवात करणं हा नरक आहे. आपल्याला समजलं पाहिजे हळूहळू करून आपण अप्रिय होणं हा नरक आहे पण नंतर मृत्यूनंतरचा जो नरक असेल तो असेल पण पापात्मक पापांनी हळूहळू व्यक्तीला जे अंतर्भूत मिळत राहत असमाधान अशांती आणि त्यामुळे तो कृषी कर्म ही असं असल्यामुळे त्याचं जीवन कटकट संताप दुःख याच्यामध्ये जाण्याची शक्यता असते. दुसऱ्या जीवन काही त्याची आहे. ज्ञानेश्वर महाराजांना ते नको आहे पापात्मक पापे नरकादायीचे आणि मृत्यूनंतर नरक सांगितलेलं आहे ते आपण त्या धर्मामध्ये धर्माला आलेले आहोत म्हणून सांगून काही सांगतो. त्यांनी आत्ताचं आपलं जीवन देखील काही लौकिक जीवन आहे तर ते जीवन देखील आपण अशा प्रकारची पाप कर्म ज्याला म्हणतात अशी आपण करणार नाही हा फायदाच आहे. आणि अशी केली तर इथं देखील माणुसकी आहे लोकांच्या मनातून उतरणं हे फार मोठी वाईट गोष्ट आहे. आणि मग मृत्यूनंतर देखील श्रद्धा आपण ठेवावी की जीवाची अधोगती होते नरका जायचे नरक म्हणून कुठला एक लोक असेल काय शिक्षा असतील त्या इथं शास्त्रात सांगितलेल्या असतील त्या खऱ्या म्हणाव्या पण तो जीव पुढच्या प्रवासाला निघाल्यानंतर देखील तो तशाच प्रकारचे संस्कार घेऊन पुढं कर्म करायला ही अधोगती आहे जीवाची होणारी. आणि पुण्यात मध्ये पापे स्वर्गात जायचे असं ज्ञानेश्वर महाराज हे पुण्यात्मक पाप मात्र समजून घेणं जरा अवघड आहे कारण पुण्यकर्मानी पाप कसे जोडले पुण्यकर्मानी पुण्य जोडलं पाहिजे पण पुण्यकर्मांनी पाप जोडतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना असं म्हणायचं आहे की कर्तव्य आहे पुण्य पण त्या पुण्यानी आपल्या स्वतःचा दांडवृत्त मिळवण्याची इच्छा धरणं हे पुण्यात फक्त पाप असं ज्ञानेश्वर म्हणतात. आपला मान वाढावा आपली कीर्ती वाढावी समान गुरुवांचं वर्णन कसं केलंय स्वकीर्तीचं आणि सायत तुमच्या डोळा न देखावी स्वकीर्ती चांगली सायत आली ऐकी ऐकी किंवा चाड बघू असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तर हे पुण्यात्मक पाप देहभूती वाढवत जे कर्म तर पुण्यप्रद असतं पण त्या पुण्यप्रद कर्माचा परिणाम पारमार्थिक दृष्ट्या जसा सांगितलेला आहे तसा न होता कुठेतरी आपल्या स्वतःचा मान पदार्थ आपल्याकडे येणारा पैसा हे सगळं वाढण्यासाठी म्हणून किंवा तशा सामान्यही केली जाणारी कर्म जेव्हा ज्ञानेश्वर महाराज सरळ सरळ पापच म्हणतात तरी पुण्य आहे दानधर्म करायचा आणि ज्याला दानधर्म केला त्याला अंकित करून दिले तो सतत आपल्या आज्ञेत राहावा अशी इच्छा झाली. प्रत्यक्षात ह्या मानसशास्त्र सांगतो की तुम्ही दान केल्यानंतर झालेला आत्मा आहोत आणि हा आपला उपकार करतो आहे त्याच्या मनामध्ये तात्पुरता दिलेल्या दानाबद्दल उपकार करतो आणि नंतर तो दान देणाऱ्या माणसाची जी इच्छा असते ती कायम अबलाईज राहावं ती मात्र कोणी करू इच्छित नसतो तो आणि दुसऱ्याकडून दान घेण्याची इच्छा धरेल सारख पण याला तसाच प्रतिसाद नेहमीच देऊ शकत नाही कारण त्याच्या अंतरात्म्याचा त्याच्यात अपमान झालेला असतो हात पकडण्यामध्ये असं असल्यामुळं तो बऱ्याच वेळेला विपरीत वर्तन करतो बऱ्याच वेळेला तो उद्दाम होतो ज्याने दान दिलं त्याच्याबद्दल आणि हे गणित कोणाला सुटलेलं नाही. तुम्ही तुमच्या भावावर उपकार करा तो तुमच्यावर उलटल्याखेरीज राहणार नाही. याच कारणच असं आहे की तुम्ही उपकार केला असं समजता आणि त्याचा अंतरात्म्याचा त्याच्यापैकी अपमान झालेला आणि तो वेळ समजेल की त्याचा बदला राहणार. म्हणून तुम्ही तुमच्या तरीने पुण्य कर्म करता पण ते पाप कर्मामध्ये जमा होत असं ज्ञानेश्वर म्हणत हे पुण्यात्मक जरी असलं तरी नंतर त्याचे परिणाम सरळ दिसतील असं सांगता येत नाही. त्याचे परिणाम देहबुद्धी वाढण्यामध्ये होतात आणि देहबुद्धी वाढल्यामुळं जन्म घ्यावा लागे वाचन याच्या संगे जन्म मृत्यूचं चक्र खंडित काही सगळ्या होत नाही. म्हणून पापात मग पापे नरका जायचे पुण्यात्मके पापे स्वर्गा येईल पुण्यात्मक पाप आहे त्यांनी अधिक मानाची इच्छा अशी राहते आणि मृत्यूनंतर त्याला काही गती मिळेल फार पण देहबुद्धी त्याची शिकते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मग माझे जैन चालते ते शुद्ध होईल. अशा प्रकारे पुण्यात्मक पाप करत म्हणजे देहबुद्धी वाढवणारी पुण्यात्मक कर्म करण्यापेक्षा मला प्राप्त करण्याची परमात्म्याला प्राप्त करण्याची इच्छा करणारी जी कर्म आहेत त्याला ते शुद्ध पुण्य असं म्हणतात. त्या शुद्ध पुण्याचा परिणाम जन्म नाही रे आणि याची बात तो करतो आणि विसरतो. वृक्षता वेगळी लोटकी फळे आली दिल्याचा देखील अभिमान वृक्ष वेगळींना जसा नसतो तसं त्याचे जीवन उंचत शिल्पी स्वभावता बोले करता दादे नका तसं त्याचं जीवन परोपकार करत जात पण लोकांवर परोपकार करण्याचा भाव नसतो तर त्याचं ते सहज कर्म असतं तो सर्वत्र परमात्मा पाहण्याच्या दृष्टीने वर्तन करत असल्यामुळं तो कोणालाच अशांती देत नाही कोणालाच असुख देत नाही असं असल्यामुळं त्याच्यामधून घडतं तर पुण्य पण त्यांनी त्याची देहबुद्धी वाढत नाही तर तो मुक्त होऊन जातो असं ज्ञानेश्वर स्वामीजी कृपया पुण्यात्मक पाप स्वामीजी कृपया पुण्यात्मक पाप व पापात्मक पाप असा शब्द पाहिजे म्हणजे नेमके काय हे समजावून सांगाल का हा प्रश्न अतिशय योग्य आहे. आणि पापात्मक पाप तर आपल्यासाठी नसावं पण पुण्यात्मक पाप ज्याला म्हणतात तर आपण सांगू का सांगू स्वामीजी म्हणायचे की देवाला पाहिली आमच्या मातोश्री दम हा चंद्रा वाजवी रत्न आमचा मुक्ती यांच्या स्मरणाच्या पाठलेली आहे पाहिलं पायचे लोक जातात तर ते नाव द्यायचं काही कारण होतात ते स्वामी या गोष्टी यांच्या स्मरणात यांनी यांनी दिलेले आहे शेवटी काय की आपलं नावही त्याच्या म्हणजे येणं हे या या गोष्टीला या गोष्टी देहबुद्धी मला आपल्या आपल्या केंद्रात असा अनुभव नाही गोष्टी पण ते मला वेगवेगळ्या उत्सवाच्या वेळेला ती प्रसाद म्हणून पाठवता जाते मला आपल्या केंद्राकडून काही प्रसाद मिळत नाही म्हणजे कसला प्रसाद तर त्या म्हणाले की जर त्यांची दिलीचा अभिषेक केला जातो प्रसाद आपल्याकडे अभिषेक असेल तर निदान गुरु पौर्णिमेच्या वेळेला एक लाडू तरी पार्सल मधून आपल्याकडे द्यावा असं मला वाटतं. त्यामुळं अशा तुम्हाला पुण्यात्मक पापाविषयी सांगतो तर असं पुण्य नको जोडायला असे जे स्वामीजी सांगायचे तर आपण वर्तन करत असताना आपल्याकडून पापात्मक पाप होत नाही दुर्वर्तन होत नाही आणि एखाद्या वेळेला चुकला तर सुधारित संधी असते पण त्यांनी आपलं जीवन हळूहळू सुधारत आणि पुण्यात्मक पाप देखील घडू नये म्हणजे एखादी गोष्ट चांगली केली तर ती त्याचं नाव निशाण नसलं पाहिजे. चित्तशुद्धी समाधान आपल्याला आता या पुण्यात्मक पाप आणि पापात्मक पाप याचा अर्थ आहे. आणि शुद्ध पुण्य याचा शुद्ध पुण्य म्हणजे देवापाशी काही न मागणं, चांगल्या क्रिया करून न मिळव खावया न वाढव संतान तरी हा नारायण कृपा असं तुकाराम महाराज म्हणतात. माझं मूल देखील वाढू नये, मी प्रार्थना करणार नाही ऐकी माझी वाणी मद उपदेशी आणि त्या इतरांची शेती नाही. खायला मिळालं नाही तरी चालेल, संतान आणि खरंच मांडीवर अन्न अन्न करत मुलं शेती करत. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये पापात्मक पाप आणि पुण्यात्मक पाप याविषयी कविता जागा ठेवला की शिवाजी महाराजांनी त्याच्या पेलेला लक्षात घेऊन नजराने जरी दिले तरी येणं चित्र घर ते म्हणजे मृत्यू घ्यायचं असं म्हणून त्यांनी ते फरक पाहिजे. याकरता मी काही करत नाही असं म्हणाले. याला पुण्यात्मक याला शुद्ध पुण्य असं म्हणतात.
परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी.